ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेषुधिमते च नमः तीक्ष्णेशवेशायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कुप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नमः ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्मियाय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थ्याय च कुल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः शष्प्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आपल्याला सांगणार आहे। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। माया अपार्टमेंट आणि अध्यात्म मंगलधाम या दोन वास्तू पूजनीय स्वामीजींच्या कार्याच्या केंद्रस्थानी होत्या। त्या दोन्हीही ध्यानमंदिरांना केंद्र म्हणण्याचा प्रघात स्वतः स्वामीजींनीच प्रचलित केला। आजही आपण सर्व मायाचं केंद्र किंवा अध्यात्माचं केंद्र असाच आपसात बोलताना उल्लेख करतो। ज्या ठिकाणी साधना केंद्रस्थानी ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न होतो ती जागा म्हणजे केंद्र, अशी त्यांची स्पष्ट धारणा ते बोलून दाखवत असत। सत्यसाई निलयम या सद्भक्त कर्नल सोमणांच्या वास्तूचं योगदानही स्वामीजींच्या ज्ञानेश्वरी दासबोध वाघयज्ञाच्या आणि एकंदरीतच कार्याच्या दृष्टीनं महत्वाचं ठरलं। 1981 सालापासून ते 1988-89 सालापर्यंत स्वामीजींची प्रवचनं, सत्संग, गुरुपूजनं वगैरे असंख्य कार्यक्रम त्याच सभागृहामध्ये झाले। कर्नल सोमण, त्यांचे कुटुंबीय आणि सत्यसाई निलयम ही वास्तू हे सारे खरोखरच भाग्यवान म्हणायचे। 1989 सालापासून मात्र स्वामीजींची सर्व केंद्र माया आणि अध्यात्म मंगलधाम या ठिकाणीच सुरू झाली. पैकी गुरुवार संध्याकाळ आणि रविवार सकाळ संध्याकाळ हे कार्यक्रम अध्यात्म मंगलधाम मध्ये असत आणि ते अत्यंत महत्वाचे कार्यक्रम ठरले. सत्यसाई निलयमध्ये असताना दररोजची प्रवचने प्रकृतीला झेपेनाशी झाल्यामुळे सोमवार सायंकाळ दासबोध आणि बुधवार शुक्रवार रात्री 9:30 ते 10:15 ज्ञानेश्वरी अशी सुरू झाली. रविवार सकाळचं ध्यान आणि त्यानंतरचं छोटं उत्स्फूर्तपणे केलेलं प्रबोधन अथवा योगसूत्रांवरचं निरूपण हा कार्यक्रम प्रथम माया अपार्टमेंटच्या केंद्रात सुरू झाला. अध्यात्म मंगलधाम झाल्यानंतर तो तिकडे स्थलांतरित झाला. सद्भक्त मोडक काका काकू यांच्यासाठी स्वामीजींचं दर केंद्रात होणारं आगमन ही आनंदाची पर्वणी असे. मोडक काकूंच्या अगत्यशीलतेला तर पारावार नसे. अध्यात्म मंगलधामच्या तळमजल्यावर मोडक काका काकूंचं राहतं घर होतं. त्याच घरात एक भाडेकरू एका खोलीचा ताबा वर्षानुवर्ष त्यांना देत नव्हता. अनेक प्रयत्नांनंतर मोडक काकांच्या ताब्यात ती खोली सुद्धा आली. त्यानंतर त्या खोलीचं नूतनीकरण करून घेण्यात आलं आणि पूजनीय स्वामीजींसाठीची म्हणून ती खोली निश्चित झाली. दर रविवारी सकाळचं ध्यान आणि प्रवचन झालं की स्वामीजी आणि मातोश्री सरलाताई थोडा वेळ त्या खोलीत जाऊन बसत असत. मोडक काकूंची कोंड लगबग होऊन जाई. त्या स्वामीजींसाठी छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी तयार करून ठेवत असत. बरेचदा स्वतः घरी केलेलं श्रीखंड, आंब्याच्या दिवसात आमरस, रव्याचे लाडू असेही पदार्थ असत. हे सर्व पदार्थ कायमचे लक्षात राहिल्यामुळे तपशीलवार लिहिले. स्वामी सरलातही अत्यंत थोडंसंच खात, परंतु अतिशय आस्वादपूर्वक खात. मोडक काकींना आणि त्यांच्या मदतीला जाणाऱ्या सद्भक्त हेमाताई, सुषम भवाळकर या साधिकांना ते पाहून समाधान होत असे. मोडक काकू कमालीच्या सुगरण आणि व्यवस्थित स्वयंपाक करणाऱ्या होत्या. काही कारणांनी स्वामीजींनी आत बोलवलं तर आम्हा मुलांनाही तो दैवी प्रसाद मिळत असे. इतके सुंदर पदार्थ असूनही स्वामी सरलाताई किती कमी खातात याचं मला मनोमन आश्चर्य वाटे. असं सांगताना सुद्धा मला जरा लाज वाटल्यासारखी होती. स्वामीजी हातांनी खून करून काकींना सर्व पदार्थ खूप छान झाले आहेत असं सांगत, काकूंना कमी ऐकू येत असल्यामुळे स्वामीजींच्या चेहऱ्यावरील भाव आणि त्यांच्या ओठांच्या हालचाली यावरून त्या सर्व समजून घेत. स्वामी सरलातेंचा अभिप्राय पाहून त्या हरखून जात. स्वामीजी एक दिवस जवळच असलेल्या हेमाताईला म्हणाले, बघ या वयात त्यांचा उत्साह, त्यांच्या हाताला खरोखरीच चव आहे, तुम्ही त्यांच्याकडून शिकून घ्या. असा स्वयंपाक करता येणं सुद्धा आता दुर्मिळ व्हायला लागलंय. मोडक काका म्हणाले, तुम्ही आज येणार ना तर तिला 2 दिवस आधीच तुम्ही येण्याचे वेध लागतात. काय करू आणि काय नको अशी तिची अवस्था होते. स्वामीजी म्हणाले, काकूंचं खरं प्रेम आहे, आपल्या सद्गुरूंसाठी त्या वाटेल ते करायला तयार होतील. या साऱ्या पदार्थांमध्ये त्यांचं प्रेमच उतरलेलं आहे. थोडं थांबून म्हणाले, तुम्ही दोघंही भाग्यवान आहात. तुम्ही दोघांनी नोकरी करून पै पै साठवून हे घर बांधलं आणि स्वामीजींच्या कार्यासाठी अर्पण केलं. हे करणं इतकं सोपं नाही. तुम्हा उभयतांचा भाव आजच्या काळात खरोखरच आश्चर्यकारक आहे. स्वामी सरलातही सुमारे अर्धा तास त्या खोलीत थांबत. काही साधक साधिका स्वामींना वैयक्तिक भेटीसाठी म्हणून तेथे येऊन जात. निघताना काका काकू भावपूर्ण नमस्कार स्वामीजींना करत, विशेषत मोडक काकू तर साष्टांग दंडवत स्वामीजींच्या चरणांवर घालीत. स्वामीजी बाहेर पडताना मागे रिंगाळणाऱ्या साधकांना अभिवादन करून बाहेर पडत, अम्मा मुलांशी थट्टा विनोद करत म्हणायचे, अरे तुम्ही अजून इथेच, घरी जायचंय की नाही तुम्हाला, तुमची नुकतीच लग्न झालीत, तुमच्या बायका मला म्हणतील की स्वामींच्या नादानी यांचं संसारातलं लक्ष उडालं म्हणून. अध्यात्म मंगलधाम या ध्यान मंदिरावरील गच्चीत सुद्धा आपण बसण्याची व्यवस्था करावी असे विचार स्वामीजींच्या मनात येऊ लागले. केंद्रात येणाऱ्या मुलामुलींचे संसार सुरू झालेले, त्यांच्या मुलाबाळांसहित सर्वांनी केंद्रात यावं अशी त्यांची इच्छा होती. मग त्यासाठी व्यवस्था असावी म्हणून वरची गच्ची तात्पुरती परंतु उत्तम रीतीनं आच्छादित करण्याचं त्यांनी ठरवलं. त्याबद्दलचा प्रसंग पुढच्या वेळेस पाहूया.
गायत्री तू अभंग म्हणतेस, हा म्हणतेस ना, हो की नाही? मी एक प्रश्न घेतो आणि मग म्हणजे एकदम तुला मी रोज सकाळी व रात्री निजताना प्रार्थना करतो. प्रार्थना निष्काम असू शकते काय? कारण त्यात काहीतरी मागणे असते, स्वतःविषयी किंवा इतरांविषयी काही कल्याणाचे मागणे असते. हे मागणे योग्य आहे काय? प्रार्थना कशी असावी असं विचारलेलं आहे. रोज सकाळी आणि रात्री निजताना या दोन वेळा फार महत्वाच्या आहेत आपल्या जीवनामध्ये. सकाळी आपण प्रार्थना करावी, चिंतन करावं. त्या चिंतनामध्ये मुख्यतः आपण आत्मस्वरूप आहोत असा भाव असावा, आपण देह नाही असा भाव असावा, तसंच आपण निस्संग आहोत असा भाव असावा. देहापासूनच आपण वेगळे आहोत, त्यामुळे आपण देह संबंधित सर्वांपासून वेगळे, स्वतंत्र, सुखरूप, शांतरूप, आनंदरूप आहोत, आपण आत्मस्वरूप आहोत असा भाव असावा. जवळ घे, ठीक आहे. आचार्यांनी प्रातस्मरामी हृदी संस्फुरद आत्मतत्वम असं म्हटलेलं आहे. प्रातःकाळी आपल्या आत्मस्वरूपाचं हृदयाच्या ठिकाणी सहज स्फुरण होणारं मी अशा प्रकारे आपल्या ठिकाणी स्फुरण असतं. नावाचं स्फुरण नसतं, देहाचं देखील स्फुरण नसतं. जे देह मी असं स्फुरण नसतं, तर केवळ मी हे स्फुरण असतं. ते आपल्या हृदयाच्या ठिकाणी असतं. आपण आहोत त्या स्फुरणाकडे पाहावं, लक्ष द्यावं, ते खरं आपलं स्वरूप आहे असं मानावं ठरवावं, ते अविनाशी आहे, ते चैतन्य रूप किंवा जाणीव रूप आहे, ते आनंद रूप आहे असं चिंतन करावं। सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम, जो हंस आहे तो कल्पनेतला हंस पक्षी, जो नीर आणि क्षीर याचा विवेक करतो, म्हणजे दुधामध्ये जर पाणी मिसळलं असेल तर फक्त दूध पितो, पाणी तसंच ठेवतो, अशी एक कवी कल्पना आहे। तर परमहंस म्हणजे या संसारातून सारभूत असा परमात्मा फक्त घेणारा तो हंस असेल तर हा परमहंस, अशा अशा प्रकारे आपण आहोत अशी भावना ठेवावी, हे सगळ्यात चांगलं असं मी म्हणे। कधी कधी सकाळी उठल्यानंतर सद्गुरूंच्या पादपद्मांचं स्मरण करावं, त्यांच्या ठिकाणी नतमस्तक व्हावं। कधी कधी ज्या तयार प्रार्थना आहेत त्या तयार प्रार्थनांमुळे यांत्रिकता येते, त्याच्याऐवजी वैचारिक अंगानी ती प्रार्थनाच असते, कशी करावी, आपल्या भावाच्या अंगानी प्रार्थना करावी, स्तोत्राच्या अंगानी करू नये असं माझं म्हणणं नाहीये, पण ते करत असताना केवळ पाठांतराप्रमाणे आपण पुढे जातो आणि त्याच्यातला भाव निघून जाण्याची शक्यता असते रोज तेच तेच म्हणून। तसं जर होत नसेल तर जरूर संतांनी लिहिलेली जी स्तोत्र आहेत त्याप्रमाणे देखील प्रार्थना करावी, सद्गुरूंचे पाय आठवावेत, पांडुरंगाचे पाय आठवावेत, पांडुरंगाचं हास्य आठवावं, कृष्णा डोलकारे कृष्णा बोलकारे, घडिये 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 हित बोलकारे, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने श्री विष्णू आठवावेत, सद्गुरु आठवावेत, सद्गुरूंचे जसे चरण आठवतो तसं, किंवा मग यांनी म्हटलं तसं प्रार्थना करावी। या प्रार्थनेचं स्वरूप देखील आपण आता निद्रेतून जागे झालेले आहोत, आपली दिवसभराची आजची कर्म जी आहेत तर ती स्मरणपूर्वक व्हावीत किंवा आत्मस्मरणपूर्वक व्हावीत, सद्गुरुस्मरणपूर्वक व्हावीत। कर्मयोग जशा पद्धतीने आचरायला सांगितलेला आहे तर तसं आचरण आपल्या हातून घडावं, अशा प्रकारचं कोणतं तरी त्या प्रार्थनेमध्ये स्मरण चिंतन असावं आणि तशी कळवळून प्रार्थना असावी की असं माझ्या हातून घडो, जी कर्म करणार आहोत ती कर्म थोडक्यात आठवावीत। त्याच्यामध्ये ओळीने आठवायचं झालं तर आपण सगळं आवडून ध्यानाला बसणार आहोत, आपलं ध्यान कसं व्हावं, आपण ध्यानातून उठल्यानंतर आपलं वैयक्तिक आवरण आहे ते कसं आपण करावं, असा देखील विचार करावा। ऑफिसमध्ये गेल्यानंतर कोणत्या बोधाने आपण काम करू, भले ऑफिसमध्ये त्या बोधाने आपल्याला जमणार नाही पण अशा संकल्पानी आणि प्रार्थनेनी ते जमायला सुरुवात होईल कालांतराने। आपण केंद्रातही कोणत्या भावानी जाऊ, कोणत्या भावानी स्मरण करू, सकाळीच आठवून ठेवावं, किंवा आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे म्हणून कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, असं समर्थांनी जे हवं मला तू द्यावं असं म्हटलेलं आहे असं आठवावं, ही प्रार्थनाच आहे। किंवा सर्वांचं कल्याण व्हावं, सर्व सुखी असावेत, सर्व निरामय असावेत, सगळं जग परमेश्वराच्या छायेखाली आहे ते तसंच सुखमय असावं, त्याच्यात आपण आलोच सर्व जगामध्ये, असा भाव, दिवसाची सुरुवात ही खूप महत्वाची। मानसशास्त्र असं सांगतं, याच्या विरुद्ध सांगतं मानसशास्त्र, की दिवसाच्या सुरुवातीला जाग झाल्यानंतर अनेकांच्या म्हणजे जवळपास बरीच टक्केवारी 60-70 धरा कामनेचे विचार येतात, कामाचा विचार येतो सकाळी उठल्यावर, प्रबळ विचार कामनेचा असतो असं मानसशास्त्र सांगतं. पण जर आपल्या विचाराला आपण वळण दिलं तर मग त्याच्यानंतरचं जे जीवन आहे, म्हणून दिवसभर सगळी कामनेमध्ये आपला जातो. म्हणून सुरुवातीचे विचार खूप महत्वाचे, ते नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करावा. कामनेचे विचार ही काय येतात, तर झोपेची सुखमय स्थिती झालेली असल्यामुळं मग उठल्यानंतर काम आठवतो किंवा कामना आठवतात. पुरेशी विश्रांती झालेली असते, मन रिकाम असतं आणि त्याच्यामध्ये हळूच या गोष्टी प्रवेश करतात. म्हणून आपण अशा प्रकारच्या प्रार्थना दिवसाची सुरुवात नियंत्रितपणे झाली की मग आपलं जीवन जसं जाईल, संध्याकाळी झोपताना जरूर प्रार्थना करावी. ते म्हणतात की मी रोज सकाळी आणि रात्री निसताना प्रार्थना करतो. रात्री झोपताना थोडं ध्यान तरी करावं, नाम तरी घ्यावं किंवा प्रार्थना तरी करावी. त्या प्रार्थनेमध्ये देखील आपलं जे जीवन जसं झालं तसं आजच्या दिवसाचं झालं. आपण आपल्याकडून प्रयत्न केला, कदाचित काम क्रोधापासून आपण हरले गेलो, काही वेळेला आपण जिंकलो. हे सगळं आता तुझं तुला समर्पित असो, अशा प्रकारचा विचार करावा. आपण या सगळ्यापासून मोकळे आहोत, आपण आत्मस्वरूप आहोत. आता कर्म संपली सुटली, आता देह देखील संपला आणि सुटला. रात्री झोपताना निद्रेच्या अधीन होत असताना कोणाची ज्याची तयारी आहे त्यांनी आपण आता हा देह सोडतो आहोत असाही भाव धरायला हरकत नाही. आपण आत्मरूप आहोत. विनोबा म्हणतात की निद्रेला मृत्यूला महानिद्रा म्हटलेला आहे, त्यामुळे निद्रा हा मृत्यूचाच एक छोटासा प्रयोग समजावा. आपण हा देह सोडून चाललेले आहोत, परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप होतो आहोत आणि या भावाला सुसंगत म्हणून थोडं नाम घ्यावं, त्याच्याशी एकरूपता अनुभवावी. देहाला विसरून जावं, झोपेत देहाला आपण विसरूनच जातो. म्हणून थोडं ध्यान करावं किंवा थोडं नाम घ्यावं. प्रार्थना करायची ती अशी की सगळा दिवस जो आहे तो दिवस जसा मला जमला तसा, पण आता ही सगळी कर्मांची पुष्प मी तुला अर्पण करतो आहे. रात्री निसताना उद्याचा कोणता संकल्प नको, जर केला अगदी तुम्हाला सहलीला जायचं आहे आणि 5 वाजता उठायचं आहे तर गजर न लावता देखील जाग येतंय असं बऱ्याच जणांचा अनुभव आहे. लहान मुलं देखील उठतात, ती सांगतात की मला सहलीला जायचंय, कधी 7 वाजता उठणारी, पण 6लाच उठून बसतात, 6:30 बाईंनी बोलवलंय म्हणून त्याच्याही आधी उठतात. याचं कारण आदल्या दिवसाचा त्यांचा संकल्प त्यांना उठवतो. आपण आत्मरूप आहोत असा संकल्प करून झोपावं आणि उठल्यावर प्रातस्मरामे हृदी संस्फुरद आत्मतत्वम, सकाळी उठल्यानंतर ते स्फुरण त्या स्फुरणाकडे सहज लक्ष जातं, सहज लक्ष जाईल. म्हणून सकाळ आणि संध्याकाळ दोन्हीही, रात्र दोन्हीही महत्वाची. दिवसाची सगळी कर्म सोडली, रात्री जो शेवटचा विचार असतो तर तो विचार फार महत्वाचा असतो. तो विचार अंतर्मनात जातो असं शास्त्रज्ञ म्हणतात. म्हणून रात्री कथा कादंबऱ्या वाचत जर झोपलो आपण तर ती फॅन्टसी देखील आपल्या अंतर्मनात जाते, तसं कधीही करू नये. रात्री शुभ विचार धरून झोपावं. आता त्यांनी म्हटलंय की प्रार्थना कशी असावी अथवा कोणती असावी, स्वतःविषयी किंवा इतरांविषयी काही कल्याणाचं मागणं यांच्या प्रार्थनेमध्ये असतं, तर मागावं. पण विशेष करून स्वतःविषयी कल्याण म्हणजे काय, आपली नोकरी, उद्योग, धंदा, आपली मुलं, आपल्याला घर हवं असेल तर घरासंबंधी हे स्वतःविषयीच्या कल्याणाची कल्पना असते आणि इतरांच्या कल्याणाविषयी तशीच असते. त्याच्याऐवजी आपण श्रवणाला येतो आणि श्रवण करून आपल्या जीवनाविषयी जी दुरुस्त केलेली कल्पना आहे या नव्हेत सांसारिक तर तशा कल्याणाच्या कल्पना असाव्यात आणि त्या करायला काहीच हरकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, जे दुष्ट दुर्जन आहेत त्यांच्या स्वभावातला दुष्टता देखील जावो आणि ते सत्कर्म करोत असं म्हटलेलं आहे. अशी पारमार्थिक अंगानी भलं होण्याची प्रार्थना जरूर करावी दुसऱ्याकरता आणि स्वतः करता देखील. प्रार्थना ही एक प्रभावी साधन आहे. प्रार्थना करण्याच्या आधी म्हणजे मी येऊन बसलो आणि लगेच प्रार्थना करतो आहे अशी प्रार्थना संभवत नाही. ही प्रार्थना खोल होऊ शकत नाही. प्रार्थना ही साधना जर खोल व्हायची असेल तर आपण मनानी शांत व्हावं. आपल्या इंद्रियांच्या ठिकाणी कुठलीही इच्छा कामना नाही असा भाव असावा. आपल्या बुद्धीचे निश्चय देखील विरोधी नसावेत, सुसंगत असावेत. अशा रीतीने जी इन्स्ट्रुमेंट आहेत ज्यांच्या मार्फत आपण प्रार्थना करणार आहोत तर ती सगळी निर्मळ करून घ्यावीत. त्याच्याकरता थोडा वेळ द्यावा, शांत व्हावं आणि आतून प्रार्थना करावी. जसं इथून प्रार्थना करणं, म्हणजे ओठापासून, मुखापासून, गळ्यापासून, हृदयापासून आणि हृदयाच्याही खाली ज्याला बेंबीच्या देठापासून म्हणतो कळकळीनी, तशी प्रार्थना करणं याच्यात फरक आहे. तशी प्रार्थना जमण्यासाठी म्हणून आपली तयारीही तशी असावी आणि याला फार वेळ लागत नाही. खूप थोड्या वेळात हे सगळं होतं. तुम्ही 10 मिनिटांमध्ये थोडंसं ध्यान अथवा नाम मन शांत आपलं झालेलं आहे असं धरून, असं लक्षात घेऊन, अशा प्रकारे आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण किंवा सद्गुरूंचा आठव असा करून आपल्या दिवसाची कर्म थोडक्यात आठवून आपण बाहेर पडू शकतो अंथरुणातून अथवा अंथरुणामध्ये देखील जाऊ शकतो. हे पडल्या पडल्या देखील होऊ शकतं. झोपताना झोपेत बसून करायच्या ऐवजी तुम्ही झोपता म्हणजे पडून केलं तरी देखील चालतं. पण मन शांत होण्यासाठी मात्र बसून थोडं नाम घ्यावं आणि मग पडून खूप चांगला विचार असा वागवत आपण निद्रेच्या अधीन व्हावं. नाम घ्यावं आणि निद्रेच्या अधीन व्हावं. मात्र याचा कोणी कोणी असा अर्थ घेतात की झोप लागेपर्यंत नाम चालू ठेवेन, तसं करू नका. कारण झोप त्या कारणाने म्हणजे शेवटचं नाम मी विसरेन आणि म्हणजे एक नाम माझं संपेल आणि मी झोपेच्या अधीन झालेला असेल असा प्रयोग करू नका. तुम्ही तळमळीने नाम घ्या आणि झोपायच्या वेळेला सगळं विसरा, नाहीतर ते नाम अथवा ते विचारच झोपेच्या आड येतात, ते चांगलं तुम्हाला झोपू देत नाहीत. मी काय म्हणतोय ते समजतंय का? हे सगळं संपवावं आणि झोपेच्या वेळेला प्रयत्नाशिवाय झोपावं. असं करू नये की नाम ही चालू आहे आणि झोप ही आलेली कळेल मला, असं मुळीच करू नये. आपण सोडून द्यावं स्वतःला मोकळं परमेश्वराच्या कुशीत, सद्गुरूंच्या जवळ आपण सुखानी आहोत. आणि प्रत्येकजण तसाच झोपतो, झोपताना सगळं सोडून देतो. तो कसा निद्रेच्या अधीन होतो त्याला कळत देखील नाही. तसं झोपावं. ये गायत्री म्हणाभंग मग तुझे चरण देखील या, भाग गेला क्षीण गेला अवघा झालासे आनंद, प्रेमरसे बैसली मिठी आवडी लाठी मुखासी, तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप. मला कसं बरं माहिती तू अभंग म्हणतेस काय झालं असेल. हा ठीक आहे ठीक आहे. मी म्हटलं एकदम मी तुला तरी कसं म्हटलं.
श्रीराम
आता कुठे धावे मन, आता कुठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, आता कुठे धावे मन, आता कुठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, आता कुठे धावे मन, आता कुठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखाशी, आवडी लाठी मुखाशी, आता कुठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोगे खरे माप, विठ्ठल घोगे खरे माप, विठ्ठल घोगे खरे माप, विठ्ठल घोगे खरे माप, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. श्रीराम.
हरी हरी. बरं बरं, USA केंद्रात तुझा ऐकलेला होता, छान म्हटलास. हरी. आपण एकदा सांगितलेत की साधकाच्या मनातील कामना जोपर्यंत संपत नाहीत, मला हे हवे ते हवे, हे करायचे अजून राहिले आहे, ते पूर्ण व्हायचे राहिले आहे, तोपर्यंत आत्मदर्शनाच्या ध्येयाकडे संपूर्णपणे झोकून देऊन वाटचाल होऊ शकणार नाही. यावर विचार करताना जाणवले की माझ्याबाबतही काही सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या असल्याने सतत काही ना काहीतरी करायचे बाकी उरले आहे, हे विचार उमटत राहतात. वैयक्तिकरित्या स्वतःसाठी आता अधिक काही नको, उलट आहे त्यात आपण समाधानी राहू राहू शकू असे वाटते। समोर आलेले कर्तव्य करावे, त्यातून मिळणारा पैसा आपल्या वैयक्तिक गरजांपुरता पुरेसा आहे। आता अधिक व्याप न वाढवता साधनेला अधिक वेळ द्यावा असे मनापासून वाटते आहे, कारण 50 जवळ येते आहे, हातात वेळ कमी उरला आहे। परंतु स्वामीजी, पूर्वीपासून तयार झालेल्या जबाबदाऱ्यांच्या आणि कामाच्या चक्रामुळे एक नवीन व्याप मागे येत राहतात, ते चक्र कसे थांबवावे कळत नाही। सध्याचा व्यवसाय कमी करायचा ठरवला तर कुटुंबासाठी आर्थिक अडचण निर्माण होईल असे वाटते। आजवर असलेले कर्ज फेडायचे सुद्धा शिल्लक आहे, त्यामुळे काम कमी करता येत नाही। व्यवसायात मधल्या टप्प्यावर असल्याने लोकही विश्वास ठेवून येत राहतात, त्यांना परत कसे पाठवायचे हा प्रश्न पडतो। कधी कधी वाटते एक घाव दोन तुकडे करून सगळे अडकून ठेवणारे प्रश्न तोडून टाकावेत आणि आपल्याला पाहिजे तसे संयमित जीवन जगावे, पण कसे करावे ते कळत नाही। प्रामाणिकपणे आता लौकिक जीवनात खूप पैसा, नाव, मान मिळावा असे वाटत नाहीये, उलट अंतर्मुख राहून अधिकाधिक स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे साधना करत राहावी असे वाटते। ही द्विधा सतत चालू राहिल्याने मनात आंदोलने उठत राहतात, काय करू, कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना। लौकिक जीवनामध्ये खूप पैसा, नाव, मान मिळावा असे वाटत नाहीये, याउलट अंतर्मुख राहून अधिकाधिक स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे साधना करत राहावी असे वाटते, हे एवढं खूप कामाचं आहे या प्रश्नामध्ये। तसंच करावं, बाकी जे जसं होईल तसं जीवन जातच राहणार। जीवनाची एक गोष्ट आहे की कोणतंही कर्तव्य आहे ते न करता एक घाव दोन तुकडे म्हणजे कर्तव्य न करणंच। तसं करता येत नाही आणि तसं एखाद्यानी करून पाहिलं तर त्याच्या परिणामांनंतर म्हणजे त्याचेही परिणाम होतात। आपण एक घाव दोन तुकडे म्हणजे आपण बाजूला होणं, त्याचे जे परिणाम होतात बरे वाईट, तर त्यामुळे जी टोचणी लागते ती टोचणी निघत नाही, ती टोचणी निघणं शक्य नसतं। कर्तव्यापासून दूर खरंच कोणाला जाता येत नाही आणि जाऊ नये। भगवद्गीता सगळी यासाठी सांगितली गेली, कर्तव्यापासून निघून गेल्यामुळं परधर्म भयावहा असं म्हटलेलं आहे। स्वधर्म सोडून जे आचरण आहे तर ते त्याच्यामध्ये अनेक अनेक भाव असतात। हा पारमार्थिक भाव आहे, पारमार्थिक कारणाकरता आहे, तरी देखील हे तितकंसं मान्य नाही संतांना, शास्त्राला। स्वामीजींनी मला वाटतं ज्ञानेश्वर दर्शन मध्ये म्हटलंय की खरं म्हणजे ज्ञानाकरता आणि आत्मज्ञानाकरता सांगितलेली गीता आणि अर्जुन निवृत्त होऊ पाहत होता तर ही किती चांगली गोष्ट होती। भगवंतांनी म्हणायला हरकत नव्हती की उतर तूही रथावरून आणि मीही रथावरून उतरतो, आपण हिमालयात जाऊ आणि साधना करत राहू असं म्हणता आलं असतं भगवंतांना। पण हिमालयात गेल्यावर देखील तो तिथं हरण काय, हिमालयात जे काही कोण असतील त्यांची शिकार करत बसला असता, कारण मूळ स्वभाव क्षत्रियांचा होता। तो विशिष्ट प्रसंग पाहून तो परावृत्त झाला, पण पुन्हा तो आपल्याप्रमाणेच वर्तन त्यांनी केलं असतं। अर्जुन तपश्चर्येला बसलेला होता आणि तपश्चर्येला बसण्याचं कारण त्याला पाशुपतास्त्र हवं होतं, म्हणून त्यांनी घोर तप केलं। एके दिवशी झाडाखाली असाच तप करत बसलेला असताना त्याला फार मोठा आवाज असा दौडत काहीतरी आपल्या बाजूने येतंय असा खुरा आपटल्याचा आवाज आला. त्याने डोळे उघडून पाहिलं तर एक रानडुक्कर त्याच्यावर चाल करून येत होतं. त्याने शेजारी ठेवलेलं धनुष्य उचललं आणि बाण मारला आणि तपश्चर्येला बसलेला अर्जुन तिथून उठून रानडुक्कर कसं मेले हे पाहायला गेला तर त्या रानडुकराच्या शरीरात अजून एक बाण होता आणि पलीकडे एक भिल्ल उभा होता आणि हे डुक्कर कोणी मारलं याच्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. अर्जुनाचं म्हणणं की माझा पहिला बाण लागला आणि तो जो भिल्ल होता त्याचं असं म्हणणं होतं की माझा पहिला बाण लागला आणि त्यावरून अर्जुन आणि तो भिल्ल यांच्यात युद्ध जुंपलं तो तपश्चर्येला बसलेला होता हे लक्षात घ्या. कशासाठी बसलेला होता तपश्चर्येला आणि सगळं सोडून झाडाखाली पण शेजारी धनुष्य घेऊन बसलेला होता आणि त्यांनी बाण मारला. बर आपण आपली तपश्चर्या करावी तो डुक्कर मेलेला आहे आता कोणी आधी मारला याच्यात काय करायचं या भानगडीत. तू मारला तर तू मारला पण क्षत्रिय वृत्ती होती त्याला अशी खात्री होती की आपण पहिला मारलेला आहे आणि दुसऱ्यांनी मारलेला माहितही नव्हता आणि त्याच्याशी त्याचं घनघोर युद्ध झालं आणि तो भिल्ल हरतच नाहीये म्हटल्यानंतर अर्जुनाला आश्चर्य वाटायला लागलं की आपल्यासमोर अपराजित राहणारा हा योद्धा कोण. तेव्हा भगवान शंकर त्यांची परीक्षा घेत होते की ज्याच्या हाती पाशुपातास्त्र सोपवायचं त्याचं बळ ते आजमावत होते आणि मग तो त्यांना शरण गेला अशी गोष्ट आहे. ही गोष्ट किती सुसंगत आहे सर्व बाजूनी. तो तपश्चर्या करायला बसलेला होता त्याने रानडुकराला बाण मारला जवळ धनुष्य होतं आणि मग जो क्लेम करत होता त्याच्याशी युद्ध झालं आणि मग त्याला शरण गेला आणि त्याला पाशुपातास्त्र मिळालं. मला असं म्हणायचं आहे की अर्जुनापाशी असणारी जी मूळ वृत्ती होती त्या मूळ वृत्तीमुळे भगवंतांनी त्याला तसा उपदेश केला आणि आपणही आता जिथं जिथं आपण प्रत्येक जण आहोत तर ते मूळ वृत्तीतून आपली कर्म करतो आहोत तिथं आपण आहोत. आपल्या म्हणजे ओघाप्रमाणे ओघ प्राप्त आपण जिथं आहोत कर्म करतो आहोत तर तिथं कोणी आपल्याला आणून उचलून एकदम बसवलेलं नाहीये. त्याच्या मागं काही पार्श्वभूमी आहे. आपण जी आता कर्म करतो ती का करतो त्याच्या मागं आणि ती पार्श्वभूमी एकदम अशी सोडून देता येणार नाही. तुम्हाला कोणालाही सोडून देता येत नाही. त्याचा जो स्वाभाविक रिटायरमेंटची जसं एक उमेद असते तेव्हा प्रत्येकाला असं वाटतं 20-25 मध्ये की आपण पैसा मिळवावा आपण कामधंदा करावा आणि मग एक विशिष्ट वय आलं की आता बास असंही वाटतं. मधलं जे जीवन आहे ते मधलं जीवन पारमार्थिक भावाने जर जगायचं असेल तर जो करणारा आहे तो देह मन बुद्धी आहे आणि त्याला आपल्या कर्मामध्ये राहू देत. आपण त्यापासून अलिप्त आहोत हा भाव जोपासायचा आहे. याच्यापेक्षा वेगळा भाव जोपासू शकत नाही परमार्थी मनुष्य. कर्म करत असतानाच त्या कर्मामध्ये आपली म्हणजे आत्म्याची अकर्मदशा पाहत राहावी. पहिल्या प्रश्नाच्या उत्तराच्या वेळेला देखील मी हेच म्हटलं की आपण आपली जी कर्म आहेत ती कर्म आपल्या देह मन बुद्धीकडून घडतात मी त्याच्यापासून अलिप्त आहे आत्मरूप आहे अशी प्रार्थना करावी आणि कर्म करावी असं मी म्हटलं. या उत्तरातही तेच आहे. बाकी ज्या ज्या कर्तव्यात्मक गोष्टी आहेत तर त्या आपण आपल्या शक्तीबुद्धीप्रमाणे कराव्यात. पण होणं न होणं ही जी गोष्ट आहे सिद्धीला जाणं किंवा असिद्धीला जाणं प्रत्येक कर्म आपण म्हणतो तसं सिद्धीला जाताना दिसत नाही, त्याचा परिणाम स्वीकारावा. हा परिणाम स्वीकारत असताना आपण देह मन बुद्धी नाही, आपण आत्मरूप आहोत, आपण गुरुशरण आहोत असा भाव ठेवावा. रोज आपल्या कर्मांपासून आपण दूर व्हावं, रोज आपण आत्मस्वरूपाशी एकरूप आहोत असा भाव धरावा, आणि मग उत्साहाने कर्मात उतरावं. जैसा फळाचीये हवे तैसा कर्म करी आघवे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. फळाची हाव असणारा ज्या वृत्तीने कर्म करतो तशाच उत्साहाने कर्म करावं. मग न केले येणे भावे उपेक्षी जो, आणि हे मी नाही केलं अशा भावाने तो या कर्माची फळाची सगळ्याची उपेक्षा करतो. हा अभ्यास अवघड आहे हे मान्य आहे, हा अभ्यास इतका सोपा नाहीये, पण हा चिंतनात्मक अभ्यास आहे, स्मरण ठेवून करण्याचा अभ्यास आहे. अलिप्त होणं देखील तुम्ही प्रत्यक्षात कशापासून, जसं कोपऱ्यात रुसून बसलेला मुलगा अथवा मुलगी, तुमचा लहान मुलगा कोपऱ्यात रुसून बसलाय, तसं कर्मापासून रुसून बसायचं नाहीये दूर जाऊन. त्याच्याऐवजी ही वैचारिक अंगाने केवळ आपण फलत्याग करतो आहोत, आपण कर्म ज्या देहाकडून घडतं तो देहच मी नाही, हे सगळे विचार आहेत. आणि आत्मरूप होणं ही मात्र वस्तुस्थिती आहे ध्यानामध्ये, ती ध्यानापुरतीच असेल, इतर वेळेला त्याचं केवळ स्मरणच आहे, पण यांनी परमार्थ सफल होतो. बाकी कोणीही जरी झाला, अगदी राजा तिथपासून ते सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाचं जीवन हे काही एका अगतिकतेने भरलेलं असतं, हे लक्षात ठेवा. कोणाचं जीवन तो म्हणतो तसं चाललेलं नसतं, त्याच्यात अगतिकताच असते. त्याची जी शक्ती आहे आणि बाहेरचा जो रेटा आहे, सगळं जग चाललेलं आहे, त्याच्यात स्वतःची शक्ती ही कमीच असते, नेहमी कमी असते. त्याला आपली शक्ती कमी आहे हे जाणवत असतं. त्याला जे यश मिळत असतं त्यात, ते यश देखील त्याला अगदी हवं तसं मिळेल प्रत्येक वेळेला असं नसतं, ते जसं आहे तसंच स्वीकारावं लागतं. म्हणून संसारावर वर चष्मा कोणालाच जवळपास शक्य नाही. जो संसारावर म्हणजे एखाद्या भागावर वर चष्मा मिळवतो, म्हणजे कोणी आर्थिकदृष्ट्या फार संपन्न होतो म्हणून संसारावर वर चष्मा नाही मिळवलेला, त्याची मुलं त्याला उलटून बोलत असतात, असंही घडत असतं. त्यामुळं असं संसाराच्या सगळ्या अंगांवर एकाच वेळेला जसा उत्तम घोडेस्वार मांड टाकून बसतो, अशी मांड त्याची पक्की आहे असं शक्य नसतं. सगळीकडून तो निष्ठत चाललेला असतो आणि तो करायचा प्रयत्न करतो, आणि हेच संसाराचं वैशिष्ट्य आहे, हे लक्षात घेऊन तो करायचा असतो. संसार मुळीच नासका, जाणवनी करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो, ऐसा याचा जिनसाना, असं समर्थ म्हणतात. काय करणार, पण असा संसार मात्र अतिशय आनंदपूर्ण प्रेमपूर्ण अशा भावनेनी करत करत आपण सुखरूप आहोत या भावनेमध्ये करणारा जाऊन पोचतो. दुसरा पर्याय आहे की प्रत्येक गोष्टीचं सुख दुःख स्वतःवर ओढून घ्यायचं आणि त्या त्या वेळेला मी सुखी असं म्हणावं किंवा मी दुःखी असं म्हणावं, त्याच्यात फारशी मजा नाही. म्हणून सुख दुःख प्राप्त होत असताना देखील आपण त्याच्यापासून दूर नित्य स्थाणू, शाश्वत, सनातन, शांत अशी भूमिका मिळवण्याचा प्रयत्न करावा. म्हणून हे जे आहे प्रामाणिकपणे, आता लौकिक जीवनात खूप पैसा नाव मान मिळावा असे वाटत नाहीये, याउलट अंतर्मुख राहून अधिकाधिक स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे साधना करत राहावी असे वाटते. यालाच मी 100 मार्क देईन या प्रश्नामध्ये, हेच करावं. आणि बाकी काही आहे ती जशी प्रत्येकाची अगतिकता आहे तसं प्रश्न विचारण्याची अगतिकता आहे, विचारणाऱ्याची अगतिकता आहे. इथं प्रत्येक जणाचीच ती काही ना काहीतरी अगतिकता आहे. संसारामध्ये असणं आणि कर्तव्य करत राहणं आणि मनासारखं होणं न होणं अजून बरंच मिळवायचं बाकी आहे किंवा होण्याचं बाकी आहे हे कधीच संपत नाही, संसारातलं संपत नाही. माझ्या मुलांच्या ऍडमिशनच्या वेळेला मी काळजी केली. मी त्या भावे स्कूलच्या दारामध्ये फॉर्म वाटणार होते तेव्हा फॉर्म वाटायचे, तर सकाळी मी 6:30 गेलो. असं कळलं की काही लोक रात्रीपासून झोपायला येतात तिथं, पण एवढं मला शक्य नव्हतं. मी सकाळी 6:30 गेलो तर माझ्या आधी 20 लोक होते आणि त्याच्यात ऑफिसमधला माझा एक सहकारी होता. तो म्हणाला मी 5 आलो इथं. आणि आता माझ्या नाती 1 जेमतेम झाल्या, तर परवा आमच्या घरात चर्चा झाली की आता त्यांच्या ऍडमिशन हे न संपणार आहे. आता याच्यासाठी प्रयत्न करायचे किती लावून घेऊन प्रयत्न करायचे, पूर्णपणे प्रयत्न करायचे. आपल्याला हवेत तिथं मिळेल न मिळेल कुठं मिळेल त्यांचंही एक नशीब आहेच ना. ते त्यांच्या नशिबाने चालतील, आपण आपला प्रयत्न करायचा एवढंच असतं. याच्यापेक्षा जास्त लावून घेऊ नये, करावं मात्र चांगलं सणकून, अगदी त्याच्यामध्ये चांगलं उतरावं. त्यावेळेला माझी मुलं उतरतील, मी त्यांना सहकार्य करीन. स्वामीजी म्हणायचे की आपल्या नातवाची मुंज आहे तर आजोबा चांगली गुळगुळीत दाढी करून कोट टोपी घालून आजोबांचं काय काम आहे, पण जातात ना. तसं मी हवी ती मदत करेन त्यांना, पण याच्या मर्यादा लक्षात घेऊन मी करेन असं मी म्हणेन. आणि तसंच या प्रश्नाचं माझं तेच उत्तर आहे, तसंच करावं. असं म्हणू शकत नाही ना की एक गाव दोन तुकडे ते आणि त्यांचं नशीब, शाळेत जातील न जातील. मी परमार्थी झालोय ना, पण असं करून चालणार नाही. असं असल्यामुळं आपण ही जी कर्तव्य कर्म आहेत ती करू. करत असतानाच आपण वेगळे आहोत असं लक्षात ठेवू, आत्मरूप आहोत असं, याच्या मर्यादा लक्षात ठेवू. आणि हे सगळं तसं वैचारिक आहे, तुम्हाला देहानी झटायलाच लागणार. कुर्वन नैवेह कर्माणी जिजी विशेष शतम समाहा असं उपनिषद म्हणतं. कर्मापासून निवृत्त असं होण्याचं काही कारण नाही, तर कर्म करणाऱ्या देहापासून आपण अलिप्त आहोत असं वागवत वागवत आपण आत्मबोधापर्यंत जाणं हे आपलं काम आहे. इंद्रिय कर्म करणारच. चांगला प्रश्न होता, त्यामुळे मी विस्तृत उत्तर दिलं. आपण मी नाम सांगतो. शांत निर्विचार मनात शब्दही उठू द्यायचा नाही असा प्रयत्न, म्हणजे विचार उठत नाही. हृदयाकडे लक्ष, ओम राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी। हरि 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 स्वामी जी स्वामी जी स्वामी जी राम राम राम। बोला पुंडली कवर दे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरी